ओम शांती। आपण पाहिलं परमपिता शिव परमात्म्याची वेगवेगळ्या स्वरूपाने स्मरण केली, आठवण केली, परंतु एक आहे जसा भाव तसा देव आणि दुसरा आहे यथार्थ परिचयाच्या आधारे केलेली आठवण। तर परिचयाच्या आधारे केलेली आठवण त्याच्यामध्ये प्राप्ती अधिक आहे आणि ह्या प्राप्तीसाठी संबंध परमात्म्याशी खूप जरूरी आहे आणि त्याचबरोबर ईश्वरावर स्नेह अर्थात प्रेमही हवं। तर ती आठवण करावी लागत नाही, तर ऑटोमॅटिक येते। तर आपण पाहतो की आपल्या प्रत्येकाला देहाला जन्म देणारे आईबाबा आहेत, तरीही आपण भगवान ईश्वर परमात्मा ह्या वेगवेगळ्या स्वरूपाने त्याला इमर्जन्सीच्या वेळेस अर्थात जेव्हा आपण दुखी होतो संकटकाळी त्या भगवंताचं वेगवेगळ्या स्वरूपाने स्मरण करतो। तर ज्याचा आपल्याला परिचयही नाहीये तरी आज आपण एवढे हक्काने का स्मरण करतो, तर जरूर कधीतरी त्यांनी आपली हक ऐकून आम्हा सर्व भक्तांना मदत केलेली आहे। म्हणून आज आपण परमात्म्याला इतक्या अधिकाराने किंवा जवळीकतेने स्मरण करतो। तर असा हा परमपिता शिव परमात्मा जो आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांचा पिता आहे। तर एक आहेत आपल्याला देहाला जन्म देणारे आईबाबा, दुसरे आहे ज्याला आपण तमेव मातश्य पिता तमेव म्हणतो, तो परमात्मा सर्व मनुष्य आत्म्यांचा पिता, आणि तिसरे आहेत धर्मपिता ज्या प्रत्येक धर्माच्या स्थापनेसाठी निमित्त धर्म संस्थापक ज्यांना धर्मपिता म्हटलेला आहे, राष्ट्रपिता पण आहे ज्यांना आपण बापूजी म्हणतो। तर हा आहे परमपिता। तर ज्याला वेगवेगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळ्या नावाने पुकारलेला आहे, बोलवलेला आहे, ज्याप्रमाणे क्राइस्टने सांगितलेला आहे की गॉड इज लाईट, अर्थात परमात्मा हा प्रकाश पुंज आहे आणि मी परमात्म्याचं बाळ आहे, अर्थात गॉड इज सन म्हटलेला आहे। परमात्मा हा निराकार आहे, ज्योतिष स्वरूप आहे, आणि क्राइस्ट हे मॅसेंजर किंवा देवदूत आहे। तर आज ह्या सर्व धर्म पित्याने त्या परमपित्याकडे इशारा केलेला आहे, अर्थात गॉड इज वन, गॉड इज ट्रूथ म्हटलेला आहे। नंतर गुरु नानकाने पण त्या परमपिता परमात्म्याची खूप सुंदर महिमा केलेली आहे, ज्याला म्हटलेला आहे एक ओंकार सतनाम किंवा सत श्री अकाल अचूणी ज्याला म्हटलेला आहे, अशा वेगवेगळ्या स्वरूपाने तिथेही स्मरण केलेलं आहे। नंतर म्हटलेलं आहे साईबाबांनी सबका मालिक एक, अर्थात हे मालिक तेरे बंदे हम। तर त्या परमपिता परमात्म्याकडे साईबाबांचं पण बोट आहे, इशारा आहे की तो मालिक आहे। तर अशा ह्या सर्व धर्म पित्याने त्या परमपित्या परमात्म्याचं स्मरण केलेलं आहे, गॉड अल्लाह खुदा ईश्वर राम। तर तो राम आपल्या सर्व मनुष्य आत्म्यांचा पिता। नंतर जपानमध्ये पण शिवलिंगाच्या आकाराचं स्टँड बनवून आपलं मन एकाग्र केलेलं आहे, अर्थात तिथेही निराकाराला मान्यता आहे। आज मुस्लिम लोक जेव्हा खुदा अल्लाह म्हणून स्मरण करतात तर त्यांचंही लक्ष आज वरती जातं, अर्थातच तिथेही मूर्तीपूजेला स्थान नाहीये। आणि आज भारतामध्ये 12 ज्योतिर्लिंगमचं महत्व आहे, अर्थातच सर्व ठिकाणी शिवाची प्रतिमा आहे, सोमनाथ पशुपतीनाथ अमरनाथ बद्रीनाथ केदारनाथ। परंतु आज एकच शिव परमात्मा निराकार असताना त्याची ही वेगवेगळं यादगार किंवा मंदिर का बांधली गेली? तर आपण पाहतो की पशुपतीनाथ अर्थात मानव जेव्हा कर्माने दानव होतो अर्थात पशु बनतो, तेव्हा अशा ह्या मानवांना ज्याला म्हटलेलं आहे की सूरत मनुष्य की और शिरत बंदर जैसे, अर्थात नराचा नारायण किंवा बंदरचे मंदर अर्थात पूजनीय बनवण्याचं कार्य वर्तमान समय परमात्म्याचं चालू आहे। आणि म्हणूनच त्या कार्याच्या प्रतीकाची पूजा ही सोमनाथाच्या रूपाने आपण भक्ती मार्गामध्ये करत आलो। नंतर म्हटलेलं आहे सोमरस सोमनाथ। तर सोमनाथ असा हा परमात्मा की जो सोमरस दिल्यानंतर ह्या देहामध्ये मूर्छित आत्मा जो स्वतःच्या विस्मृतीमध्ये आहे त्याला स्मृती देतात की तू कोण आहेस, कुठून आलास, कुठे जायचं आहे आणि आपल्या मानवी जीवनाचं ध्येय काय आहे. तर ह्या ज्ञानरूपी अमृत देणाऱ्या सोमनाथाची पूजा आपण मंदिर बांधून केलेली आहे. नंतर म्हटलेलं आहे विश्वनाथ, अर्थातच संपूर्ण विश्वाचा नाथ, अर्थात मालिक, ज्याला वेगवेगळ्या धर्मांमध्ये त्या मालिकाला स्मरण केलेलं आहे. नंतर आहे अमरनाथ, अमर अर्थात ज्याला जन्म किंवा मृत्यू ह्या चक्रांपासून जो मुक्त आहे ज्याला अमरनाथ म्हटलेला आहे. नंतर म्हटलेला आहे रामेश्वर, अर्थात राम ही ज्याची पूजा करत आहे रामेश्वराची, जेव्हा त्यांना सागर पार करायचा आहे, समुद्र पार करायचा आहे, तेव्हा त्यांनी वाळूमध्ये रामेश्वराची स्थापना करून पूजा केलेली आहे. आणि रामाचा हे ईश्वर अर्थातच राम पण त्या निराकाराचं स्मरण किंवा पूजन करत आहे. तर ह्या सर्व धर्मांवरून असं लक्षात येत आहे की सर्वजणच त्या निराकाराची वेगवेगळ्या स्वरूपाने स्मरण करतायत किंवा आठवण करतायत. तर परमात्मा कुणाला म्हटलेला आहे, ज्याला सर्व धर्मांमध्ये मान्यता आहे. तर आपण पाहतो की सर्व धर्मांमध्ये जसं श्रीकृष्ण किंवा राम किंवा अल्लाह खुदा ह्याला सर्व धर्म मानणार नाहीयेत, परंतु प्रत्येकाचा इशारा मात्र त्या निराकार परमात्म्याकडे जरूर आहे. आणि म्हणून वर्तमानचा समय आहे ह्या सर्व धर्मातल्या आत्म्यांचा पिता परमपिता परमात्म्याला ओळखणं आणि आपल्या जीवनामध्ये सदा काळासाठी सुख आणखीन शांती अर्थात मुक्ती जीवनमुक्ती हा वारसा हक्क प्राप्त करणं. नंतर म्हटलेला आहे वर्तमानचा काळ आहे आपल्या सर्व भक्तांच्या पुकार अर्थात आवाज ऐकून भक्तीचा फळ देण्याचा काळ, अर्थातच कळला नाही देव कुणा, राम म्हणा रहीम म्हणा असं म्हटलेलं आहे. तर परमपिता शिव परमात्मा वर्तमान समय आपल्या सर्वांच्या भक्तीचं फळ देण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरी विश्वविद्यालयामध्ये ब्रह्माच्या द्वारे म्हटलेलं आहे भाग्य वाटत आहे, अर्थात भाग्य बनवण्याची विधी आम्हा सर्वांना सांगत आहे. त्याचंच प्रतीक आज आपण परमात्मा येऊन ह्या धरतीवर सर्वश्रेष्ठ कार्य करून गेलेलं आहे त्याचं प्रतीक किंवा आठवण म्हणून आज आपण शिवरात्री साजरी करतोय. तर शिव जयंती म्हटलेलं नाहीये, कारण परमात्म्याचा जन्म हा मातेच्या उदरातून होत नाही, तर म्हटलेला आहे दिव्य अलौकिक परकाया प्रवेश. तर वर्तमान समय परमात्मा ब्रह्मा विष्णू आणि शंकर ह्या तीन देवतांच्या द्वारे आपलं कार्य करत आहे, कारण तो निराकार आहे आणि निराकार असूनही त्यांना ज्ञान देण्यासाठी माध्यम हवं. त्याचंच प्रतीक गौमुख किंवा भगीरथ म्हटलेला आहे, भगीरथाने गंगा आणली. अर्थातच शिवरात्री शिवजयंती आपण साजरी करतो, परंतु ज्या शिवाच्या मंदिरामध्ये आपण जातो, ज्या शिवाची आपण पूजा करतो, त्या शिवाबद्दलच आपल्याला काहीही ज्ञान माहिती नाहीये. अर्थात इतर सर्व देवी देवतांचा इतिहास, आज राम म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभं राहतो, लक्ष्मी नारायण म्हटलं की तोही त्यांचा इतिहास आम्हा डोळ्यांसमोर राहतो, परंतु निराकार शिव परमात्मा शिवलिंगाच्या रूपाने आपल्या डोळ्यासमोर जर हे चित्र आलं तर त्या परमात्म्याने काय कर्तव्य केलेलं आहे, केव्हा केलेलं आहे, किंवा त्यांच्याशी आपलं काय नातं आहे, आपल्याला काहीही लक्षात येत नाहीये. कारण परमात्मा भगवान निराकार असल्यामुळे त्यांची कोणतीच कर्तव्य आपल्या डोळ्यासमोर येत नाहीत. आणि म्हणून वर्तमान समय परमात्मा शिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य सांगत आहे की परमात्मा हा ज्ञान सूर्य आहे. ज्याप्रमाणे धरतीवर हा सूर्य उगवल्यानंतर अंधकार नाहीसा होतो, त्याचप्रमाणे परमात्मा हा ज्ञान सूर्य हा धरतीवर अवतरित झाल्यानंतर मानवी मनातला मनोविकारांचा अंधकार नाहीसा होतो, अर्थात सुख शांतीची जननी म्हटलेला आहे पवित्रता. पवित्रता ही आई आहे आणि सुख शांती ही तिची दोन बाळं आहेत. अर्थात आपल्या जीवनामध्ये दृष्टीची शुद्धता, वृत्तीची शुद्धता, कृतीची शुद्धता अर्थात पवित्रता जिथं आहे तिथं आपल्या जीवनामध्ये सुख शांती आनंद खुशी नाहीये असं होऊ शकत नाहीये. म्हणून वर्तमान समय परमात्मा शिवरात्रीचं आध्यात्मिक रहस्य सांगत आहे की परमात्मा हा ज्ञान सूर्य आहे, ज्याप्रमाणे धरतीवर हा सूर्य उगवल्यानंतर अंधकार नाहीसा होतो त्याचप्रमाणे परमात्मा हा ज्ञान सूर्य हा धरतीवर अवतरित झाल्यानंतर मानवी मनातला मनोविकारांचा अंधकार नाहीसा होतो, अर्थात सुख शांतीची जननी म्हटलेला आहे पवित्रता। पवित्रता ही आई आहे आणि सुख शांती ही तिची दोन बाळ आहेत। अर्थात आपल्या जीवनामध्ये दृष्टीची शुद्धता, वृत्तीची शुद्धता, कृतीची शुद्धता अर्थात पवित्रता जिथं आहे तिथं आपल्या जीवनामध्ये सुख शांती आनंद खुशी नाहीये असं होऊ शकत नाहीये। आणि म्हणून सर्वप्रथम आपल्याला ह्या सर्व गोष्टींची शुद्धता अति महत्वाची आहे। नंतर म्हटलेलं आहे की आपल्याला ह्या सर्व शक्ती किंवा गुण ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर आपल्या दुर्गुणांचा आपल्याला नाश केला पाहिजे। अर्थातच शिवरात्रीच्या दिवशी म्हटलेलं आहे की आज आपण व्रत आणि उपवास करतो, ते व्रत किंवा उपवास कोणता करायचा आहे तर आपल्यातल्या मनोविकारांना काढून टाकणं आणि दिव्य दैवी गुण धारण करणं। अर्थातच त्याग कोणता करायचा आहे तर अवगुणांचा, ज्याला म्हटलेला आहे षडरूपू किंवा पाच विकार अर्थात ज्याला माया म्हटलेला आहे। माया म्हणजे संपत्ती किंवा धन नव्हे तर माया अर्थात पाच विकार, ज्याला म्हटलेला आहे काम विकार अर्थात आज प्रत्येकाची वृत्ती दृष्टी कृती इतकी अपवित्र झालेली आहे आणि त्याचंच कारण आहे आज प्रत्येक मानवी मन हे अशांत आहे। कारण आज प्रत्येकाच्या मनामध्ये एकमेकांबद्दल न सद्भावना आहे, न सद्विचार आहेत, न श्रेष्ठ देवाणघेवाण आहे। तर ह्या काम विकारावर विजय मिळवण्यासाठी सर्वप्रथम आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण एक सर्व परमात्म्याची मुलं, एक भगवंताची मुलं, आपशी आपलं जे संबंध आहे, नातं आहे, ते आपण सर्वजण बहीण भाऊ आहोत अर्थात परमात्मा पितेची मुलं अर्थात एका आई बाबांची मुलं ज्याप्रमाणे भावंड आहेत त्याप्रमाणे भगवंताची आपण सर्व मुलं ही भावंड आहोत। अशी जर आपली सर्वांप्रती दृष्टी राहिली की वसुधैव कुटुंबकम अर्थात संपूर्ण विश्वच हे माझं घर आहे आणि ह्या विश्वातले राहणारे हे माझे बांधव आहेत, जोपर्यंत आपल्या ह्या विचारांमध्ये वृत्तींमध्ये परिवर्तन येणार नाही तोपर्यंत आपण ह्या काम विकारावर विजय प्राप्त करू शकत नाही। ज्याप्रमाणे आपण देवी देवतांना म्हणतो तमेव मातश्च पिता तमेव, अर्थातच आपण त्यांचे बालक आहोत, ते मातपिता आहेत, तर आपलं आपशी जे नातं आहे ते सर्व फॅमिली आहे, परिवार आहे। परंतु ह्या परिवारामध्ये आज एकमेकांबद्दल घृणा, नफरत, द्वेष, स्वार्थ हे जे मिलावट झालेली आहे ह्या दुर्गुणांचा नाश करून आपल्याला आत्मिक स्मृती किंवा आत्मिक दृष्टी ह्या सर्व गोष्टींमध्ये राहण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मी आत्मा आहे, समोरचाही आत्मा आहे, माझा आत्मिक भाऊ किंवा आत्मिक बहीण आहे ही जोपर्यंत आपली वृत्ती होणार नाही तोपर्यंत दृष्टी आणि कृती ही परिवर्तन होणार नाहीये। तर काम विकारावर विजय मिळवण्यासाठी शुभ भावना, शुभ कामनांचा प्रवाह हा इतरांबद्दल सतत नदीप्रमाणे वाहत राहिला पाहिजे। नंतर म्हटलेला आहे क्रोध विकार, अर्थात क्रोध म्हटलेला आहे की जो अग्नी आहे ज्याच्यामध्ये मनुष्य स्वतःही जळतो, इतरांनाही जाळतो, अर्थात दुखी होतो, दुःख देतो। तर ज्याच्या घरामध्ये, शरीरूपी घरामध्ये क्रोध रूपी विकार जर असेल मानवी मनामध्ये तर तो स्वतःही अशांत होतो, इतरांनाही अशांत करतो। अर्थात म्हटलेलं आहे की त्यांच्या घरातले पाण्याचे मटकेही सुकतात, अर्थात जिथे क्रोध आहे तिथे विवेक नष्ट होतो आणि स्वतःवरती कंट्रोल किंवा बॅलन्स न राहिल्यामुळे, त्यावेळेस अनियंत्रित झाल्यामुळे त्याच्या हातून कोणतेही अकृत्य घडू शकतं। आणि म्हणून क्रोधावर विजय मिळवण्यासाठी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आज प्रत्येक जण आपापली इथे भूमिका करत आहे, प्रत्येकाचा रोल, प्रत्येकाची भूमिका आपण साक्षीदृष्ट्या जर पाहिली अर्थात त्यांच्यामध्ये इन्वॉल्व न होता साक्षीदृष्टीने किंवा भावनेने पाहिलं तर आज आपल्या आपल्या मनाचं संतुलन आपण स्थिर ठेवू शकतो। अर्थातच क्रोधाने नुकसान अधिक आहेत आणि फायदे कमी आहेत। कारण क्रोधाने एकतर ब्लड सर्क्युलेशन फास्ट होऊन हृदयावरती सुद्धा त्याचं प्रेशर येऊन आपल्याला हार्ट अटॅक येऊ शकतो। म्हणून नेहमी जितकी शांतीने कामं होतात तितकी क्रोधाने होत नाहीत, म्हणून ह्या क्रोधावरही आपण विजय मिळवला पाहिजे। नंतर म्हटलेला आहे लोभ, अर्थात मानवी मनातल्या इच्छा। तर लोभ अर्थात म्हटलेला आहे की एक आहे आवश्यक आणि दुसरा आहे अनावश्यक। तर आवश्यक अर्थातच आपल्याला सर्वच गरजा आहेत, देह आहे तिथं आज अन्न वस्त्र निवारा, परंतु आज एक असताना आणखीन अधिक हवं ह्याला म्हटलं जातं लोभ। अर्थात दोन साड्या आहेत, दोन चपलांचे जोड आहेत, एक गाडी आहे, एक टीव्ही आहे, तरी आणखीन आपल्याला हवा आहे। अर्थात इच्छांना म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे सागरांवर लहरी निर्माण होतात, एक गेली की दुसरी निर्माण होते, दुसरी गेली की तिसरी निर्माण होते, त्याप्रमाणे मानवी मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छांना अंत नाही आहे। अर्थात एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी इच्छा ही क्रिएट होते, निर्माण होते। तर ह्या लोभ अर्थात अधिक आवश्यकता, अनावश्यक गोष्टी ज्या आहेत त्या अवॉइड करणं आणि आवश्यक गोष्टींमध्ये समाधान बाळगणं, अर्थात म्हटलेलं आहे ठेविले अनंता तैसेची राहावे चित्ती असो समाधान। अर्थात लोभी हा म्हटलेला आहे चोरी पण करतो, खोटं पण बोलतो आणि ह्या सर्व वृत्तींना जन्म देतो, आणि म्हणून आपल्याला ह्या लोभांवर पण अर्थात अनावश्यक इच्छांवर आपण कंट्रोल केलं पाहिजे। नंतर म्हटलेला आहे मोह। तर लोभ हा पदार्थांचा वस्तूंचा असतो आणि मोह हा व्यक्तींमध्ये असतो। तर हा मोह काढून टाकण्यासाठी एक लक्षात ठेवलं पाहिजे की आज आपण येताना आलो एकटे आणि जाताना जाणार एकटे। कोणी आपल्या बरोबर आलेलं नाहीये किंवा कोणी आपल्या बरोबर येणार नाहीये। तर मोह काढून टाकण्यासाठी मोह वेगळा आहे आणि हा देहांप्रतीशी नात्यांप्रतीशी कर्तव्य आहे ती वेगळी आहेत। तर कर्तव्य करत असतानाही राजा जनकाप्रमाणे आपल्याला जीवन जगता यायला पाहिजे। अर्थातच जसं आपण पाहतो की एक आहे नाव आणि त्या नावेला पाणी जरुरी आहे पर नाव चालवण्यासाठी, परंतु त्या नावेत जर पाणी जायला लागलं तर ती नाव निश्चितपणे डुबते। म्हणून आपल्याला आपल्या मनोविकारांवर जर विजय मिळवायचा असेल तर आपण ह्या सर्व गोष्टींवर कंट्रोल किंवा नियंत्रण करायला पाहिजे। नंतर म्हटलेलं आहे मोह, अर्थात आपण आलो एकटे आणि जाणार एकटे, अर्थात कोणी आपल्या बरोबर येणार नाहीये, परंतु कर्तव्याची नात्यांप्रती आहेत ती आपण सतत करत राहिली पाहिजे। नंतर म्हटलेलं आहे अहंकार। अहंकार अर्थात जी काही गोष्ट आपल्याला उपलब्ध आहे त्या गोष्टींबद्दलचा गर्व। अहंकारी मनुष्य कधीही कुणाला सुख देऊ शकत नाही। तर कोणत्या कोणत्या गोष्टींचा अहंकार असू शकतो? तर सर्वप्रथम बुद्धीचा, की दिव्य बुद्धी जी आपल्याला प्राप्त झालेली आहे तर ती परमात्म्याची देण आहे। तर अहंकार बुद्धीचा, सुंदरतेचा, पदाचा, स्टेटस किंवा घराण्याचा, अनेक गोष्टींचा जो आपण अशुद्ध अहंकार अर्थात विनाशी गोष्टींची जी आपल्याला स्मृती आहे ती कमी करायची आहे। कारण ही दिव्य बुद्धी, श्रेष्ठ बुद्धी देणारा परमात्मा, तर बुद्धी श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच हे सर्व उपलब्ध आहे। परंतु बुद्धी देणारा परमेश्वर त्याचं धन्यवाद किंवा थँक्स न मानता आपल्याला ह्या सर्व गोष्टींचा अभिमान येतो। आणि हा अभिमान काढून टाकण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे की आज ह्या सर्व विनाशी गोष्टी आज आहेत आणि उद्या नाही आहेत। आणि असा अहंकार काढून टाकण्यासाठी परमात्म्याने सांगितलेला आहे स्वाभिमान, अर्थात मी एक पवित्र शुद्ध आत्मा आहे। ह्या शुद्ध विचाराने जर मन भरून गेलं तर निश्चितपणे ह्या अशुद्ध विचारांवर आपण विजय मिळवू शकतो। ज्याला म्हटलेलं आहे माया, माया अर्थात धन नव्हे, माया अर्थात हे पाच विकार ज्याच्यावर आपल्याला विजय मिळवायचा आहे। तर खऱ्या अर्थाने शिवरात्री केव्हा साजरी केल्यासारखी होईल? जेव्हा आपल्यातले हे मनोविकार नाहीसे होतील। अर्थात आपण व्रत करतो शिवरात्रीच्या दिवशी, उपवास करतो, तर उपवासाचा अर्थ काय आहे? तर आपण पाहतो उपवास म्हटलं की आज भाजी पोळी न खाता फराळाचे पदार्थ खाणं, आणि ज्या फराळाच्या पदार्थांनी आपल्याला ऍसिडिटी होते किंवा इतर सर्व शारीरिक आजार वाढायला लागतात, तर परमात्म्याने आपल्याला कोणते उपवास करायला सांगितले? तर उपवासाचा अर्थ आहे उप वरती राहणे, अर्थात वास करणे, परमात्म्याच्या सानिध्यात मनबुद्धीने राहणे, खऱ्या अर्थाने हा उपवास आहे। आणि व्रत करायचं आपल्याला ह्या पाच मनोविकारांना काढून टाकणं। तर जोपर्यंत आपल्या मानवी मनातले पाच विकार निघून जाणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने शिवरात्री साजरी केल्यासारखी होणार नाहीये। तर आज आपण शिव आणि शंकर ह्या दोघांनाही एक मानत आलो, परंतु ह्या दोघांमध्येही फरक आहे। शिव हा शंकर आणि शिव ह्या दोघांमध्ये काय फरक आहे, तर शंकर ही रचना आहे आणि शिव परमात्मा हा रचयिता आहे। तर आज शंकर हा विनाशकारी आहे आणि शिव परमात्मा कल्याणकारी आहे। पिता आणि पुत्र हे दोघांमध्ये नाता आहे, परंतु आज म्हटलेला आहे आकारी देवता आणि निराकारी परमात्मा। तर दोघांमधलं अंतर जर जाणून घेऊन आपण जर पूजा केली, तर खऱ्या अर्थाने निराकाराशी आपलं मनबुद्धीने जर संबंध जोडला तर प्राप्ती अधिक आहे। तर आज आपण पाहतो की शिवावरती तीन पानांचा बेल वाहिला जातो। तर तीन पानांचा बेल हे कशाचं प्रतीक आहे, तर ब्रह्मा विष्णू आणि शंकर ही परमात्म्याची प्रथम दिव्य रचना आणि म्हणून शिवावर तीन पानांचा बेल आहे। तर आपण पाहतो की सतत शिवावर अभिषेक होत आहे, अर्थातच परमात्मा वर्तमान समय ज्ञानरूपी अमृताचा अभिषेक आत्म्यांवर अर्थात सालिग्रामांवर करत आहे। भक्ती मार्गामध्ये आपण रिटर्न परमात्म्याला परमेश्वराला स्थूल पाण्याचा अभिषेक करतो।